नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. घटमूट समुद्री क्षमता ही खंयच्याय देशाच्या अर्थीक आणि रणनितीक प्रभावा खातीर निर्णायक असता आणि भारत देश त्या प्रमाण स्वतःक तयार करता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या भेटेर असात. चिता पुनर्वसन प्रकल्पाच्या प्रगतीचो राष्ट्रपतींनी नियाळ घेतलो. भारतात आज सावन नवी दिल्लीत ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची 2 दिसांची बसका जातली. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीन यूजीसी नेट जून 2026 परिक्षेक सुरवात केल्या. आणि भारतीय हवामान खात्यान आज आसाम आणि मेघालयात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आधुनिक जगात दर्या सामर्थ्याच्या महत्वाचेर भर दिला. देशाचो अर्थिक आणि सामरिक प्रभाव निश्चित करपाक दर्या क्षमतांची भूमिका निर्णायक आशिल्ल्याचे प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केले. भारताक या वास्तवाची पुराय जाणीव असून देश त्याप्रमाण स्वतःक सज्ज करता असे ताणी सांगले. पश्चिम बंगालात कोलकाता हांगा श्यामप्रसाद मुखर्जी बंदरार 3 स्वदेशी बनावटीच्या नौदळ जहाजांचे प्रगत स्टेल्थ फ्रिगेट INS नागरी INS संशोधक आणि पाणबुडी विरोधी युद्ध क्षमता आशिल्ले उथळ उदकातले जहाज INS अग्रय हांचे लोकार्पण केल्या उपरांत प्रधानमंत्री उलयताले. विकास सुरक्षा आणि समृद्धी हांचो महासागराकडेन लागींचो संबंध असा. जगातले चडशे व्यापार दर्यामागार मार्गांनी चलतात आणि महासागराच्या तळाकडेन प्रचंड जागतिक डेटा नेटवर्क्स कार्यरत असात असे प्रधानमंत्र्यांनी मुखार सांगले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशातल्या शेवपूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानाक भेट दितल्यो. ह्या भेटीवेळार पार्कात सफारी करून चिता पुनर्वसन प्रकल्पाच्या प्रगतीचो राष्ट्रपती नियाळ घेतल्यो. तशेंच त्यो चिता मित्र, चिता ट्रॅकर्स, थळावे राना कर्मचारी आणि पर्यटक मार्गदर्शक म्हणून काम करपी सहारिया जमातीचे वांगडी हांचे कडेन संवाद साधून तांचे अणभव आणि प्रकल्पातली तांची भूमिका जाणून घेतल्यो. भारतात आज सावन नवी दिल्लीत ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची 2 दिसांची बसका जातली. गटाच्या 11 वांगडी देशातल्या सुरक्षा मुखेल्यांक एकठांय हाडपी ह्या बसकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल अध्यक्षपद सांबाळटले. तातूंत भारत, ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, सावदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि UAE हांचो आस्पाव जाता. संवसारीक तोंड दिवपी बिगर पारंपारीक सुरक्षा आव्हानां ह्या विशयाचेर बसकेंत भर दितले. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यांचे नेटान विकसीत जावपी स्वरूप आणि सुरक्षा धोक्यात नव्या तंत्रज्ञानाची भूमिका हाचेर केंद्रीत चर्चा जातली. तशेंच सायबर सुरक्षा, डिजिटल असुरक्षितताय आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवरवी चलपी धोक्यांनी प्रतिनिधी ह्या बसकेत चर्चा करतले. राष्ट्रीय चाचणी एजन्सीन काल सावन UGC नेट जून 2026 परिक्षेक सुरवात केल्या. ही राष्ट्रीय पावड्यावेली पात्रताय परिक्षा कम्प्युटर आधारित चाचणी CBT मोडात ह्या महिन्याच्या 30 तारखेमेरेन दर दिसा 2 सत्रांनी जातली. ही UGC नेट परिक्षा ज्युनियर रिसर्च फेलोशिप JRF, सहाय्यक प्राध्यापक पदां आणि PhD अभ्यासक्रमात प्रवेश मेळोवपा खातीर पात्र थारपाक सोदपी उमेदवारा खातीर घेतात. निरोगी पिराये खातीर योग ह्या संकल्पनेचेर काल भारता वांगडात संवसारभर आंतरराष्ट्रीय योग दीस मनयलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी योग दिसा निमतान सांगले की 21 जून हो दीस धर्तरेच्या कांय वाठारांनी सगळ्यात लांब दीस. योगाक लागून आता तो सगळ्यात व्हडलो सामाजीक उत्सवाचो दीस जाला. योग मनशाच्या आत्म्याची अभिव्यक्ती आशिल्ल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल राणी दुर्गावती विद्यापीठात 36व्या दीक्षांत सुवाळ्यात वांटेकार जाल्यो. तांणी ह्या वेळार गुणेस्त विद्यार्थ्यांक भांगरा पदकां भेटयली. राणी दुर्गावती ह्यो धैर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आशिल्ली. फुडल्या पिळगेन तिची देख घेवपा खातीर सारखी आसा असे ह्या वेळार उलयतना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हिणें सांगले. आदिवासी समाज, वंचित वर्ग आणि चलयांक सशक्त करपा खातीर शिक्षणाच्या महत्वाचेर राष्ट्रपती मुर्मू हिणें भर दिलो.
दुर्गावती भारत के नारी शक्ति के शौर्य के प्रतीक, वे सदैव नारी शक्ति के लिए प्रेरणा के स्रोत रहेंगे. इस विश्वविद्यालय के आसपास के क्षेत्र में जनजातीय वनवासी संस्कृति की प्रचुर उपस्थिति है. इस विश्वविद्यालय से जुड़े रानी दुर्गावती के नाम की सार्थकता सभी सिद्ध होगी, जो सभी भागीदारी जनजातीय समाज और वंचित तथा पिछड़े वर्ग, विशेषकर इन वर्गों की बेटियों की सशक्तिकरण के लिए प्रयास करें.
केंद्रीय अन्वेषण विभागान 62.42 कोटी रुपयांच्या कथित बँक फटवणुकी प्रकरणात मुंबई स्थित एका कंपनीच्या भागीदारांकडेन संबंधित खुपशा सुवातांचेर आणि हेर काय कडेन छापे घाले. इंडियन बँकच्या मुंबईतल्या सॅम शाखेन केल्ल्या कागाळीवेल्यान ह्या महिन्याच्या 18 तारखेक गुन्यांव दाखल केल्लो आणि उपरांत ही कारवाय झाल्या अशें सीबीआयन एका निवेदनात म्हळा. तपासणी वेळार आक्षेपार्य कागदपत्रां मेळ्ळ्या आणि ती जप्त केल्यात अशी माहिती विभागान दिल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. सीबीएसईन इयत्ता 12वीच्या गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करपाक सुरुवात केल्या. टप्प्याटप्प्यान निकाल जाहीर करतात आणि मिळिल्ल्या वट्ट अर्जांपैकी 87% परस चड अर्जांचे निकाल कालच जाहीर झाले असे मंडळान निवेदनात स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जांची सद्यस्थिती results.digilocker.gov.in या संकेतस्थळार तपासू येता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आंतरराष्ट्रीय योग दीस 2026 हो जागतीक पावडावेलो उत्सव केल्ल्या बद्दल संवसारभरातल्या लोकांचे उपकार मानल्यात. सोशल मिडियाचेर एका पोस्टात तांणी म्हळां की भलायकेच्या सामायिक ध्येया खातीर वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या देशातल्या लोकांक योगाक लागून एकठांय येतना पळोवन हे खोशी दिवपी आसा. फुडाराक अधिकाधिक लोकांक योगाचो दिसपट्ट्या जिणेचो भाग करपाक हो दीस प्रेरणा दितलो अशी आशा आसा अशेंय तांणी म्हळें. भारत आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदांतर्गत ह्या महिन्याच्या 25 आणि 26 तारखेक हरियाणातल्या गुरुग्राम हांगा 11व्या ब्रिक्स उर्जा मंत्र्यांच्या बसकेचे यजमानपदार आसतलो. ही बसका 3 मुखेल प्राधान्यक्रमांचेर आसा: उर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, उर्जेची उपलब्धता आणि समानता, तसेच तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्णता. ऊर्जा सुरक्षा, शाश्वतता आणि नाविन्यपूर्णताय या क्षेत्रातले सहकार्य अधिक घटमूट करपाक ब्रिक्सच्या सगळ्या 11 सदस्य देशांचे ऊर्जा मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी ह्या बसकेत वाटेकार जातले. मध्य प्रदेशात शिक्षण, शेती, सैमाचे रक्षण आणि उदकाचो प्रश्न सुटावो करपा खातीर मोलादीक वावर करपी समाजीक कार्यकर्ते श्री मोहन नागर हे 2026 वर्षाचे पद्मश्री जैतिवंत ठरल्यात. आता ऐकूया त्यांच्या उत्तरांनी त्यांच्या कार्याविषयी ही माहिती.
We filled sand in empty cement bags and created a bag dam in rivers and streams. This water storage addressed the crisis and stopped the migration. Under the Ganga Descent campaign, the villages got together and we built 8,000 contour trenches and created a forest along the Tapti River by planting 32,000 plants in the Sonaghati Hills. This helped improve the groundwater level.
बायलांच्या क्रिकेटात काल रात्री मँचेस्टरात झालेल्या आयसीसी T20 विश्वचषकातल्या अ गटातल्या मॅचीत दक्षिण आफ्रिकेन भारताक 6 विकेटींनी हारयलो. 159 धावड्यांच्या आव्हानाक प्रतिसाद दितना दक्षिण आफ्रिकेन 5 बॉल बाकी असताना 4 गडे वगडावन 161 धावड्यो केल्यो. ताजमीन ब्रिट्सान 40 धावड्यो केल्यो जाल्यार श्रीचरणीन भारता खातीर 3 विकेटी घेतल्यो. मारिझान कॅप हिका सामनावीर म्हणून घोषित केले. भारतीय हवामान खात्यान आयज आसाम आणि मेघालयात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण अरुणाचल प्रदेश, उपहिमालयीन अस्तंत बंगाल आणि सिक्कीम वाठारात मोठ्या प्रमाणात पाऊस पडपाची शक्यता असा. फाल्यां मेरेन बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, माहे, कोकण, गोय आणि लक्षद्वीपार लेगीत पाऊस लागतलो. मजगती फुडले 3 दीस विदर्भात खर उष्णताय ल्हार पातळपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. घटमूट समुद्री क्षमता ही खंयच्याय देशाच्या अर्थिक रणनितीक प्रभावा खातीर निर्णायक असता आणि भारत देश त्याप्रमाण स्वतःक तयार करता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या भेटेर असतात. चिता पुनर्वसन प्रकल्पाच्या प्रगतीचो राष्ट्रपतींनी नियाळ घेतला. भारतात आयज सावन नवी दिल्लीत ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची 2 दिसांची बसका जातली. राष्ट्रीय परिक्षा एजन्सीन युजीसी नेट जून 2026 परिक्षेक सुरवात केल्या आणि भारतीय हवामान खात्यान आयज आसाम आणि मेघालयात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.